ಋಷಿಜನಗುಣಿ ಜನ ಜ್ಞಾನಿ ಮುನಿ ಗಂಧರ್ವ ಸಕಲಸುತ ಕರುಣ ಕಿನ್ನರ ಬ್ರಹ್ಮದೇವ ದಯಾಕುಡ ಕಾಯಪಾಡ ಮಾಜಮಿ ಏಕ ಮೂಡ ತರಿ ಮ್ಯಾಳವೀನ ದಯಾಳು ಚಂದ್ರಚೂಡ
ವಿಧೇ ಮನುಷ್ಯಕೇ ನಾ ನಿರ್ಗುಣ ರೂಪ ದೂಧೇ ಮನಯ ಮನವ ಚೇತಾ ಕಾಯ ಪ್ರಭಾವತೀತಿ ಸುಗುಣ ಸ್ವರೂಪ ಪರಿ ಸರ್ವ ಜನ ಅವಡೆ ಕರ ಗುಣ ಗಾನ ತ್ಯಾಸಿ ಕೋಣ ನವಡೆ
ನಿರ್ಮಿಲಿತು ದೇವವಾಣಿ ಗೋಡ ಅಮೃತ ಹೂನಿ ಯೋಜುನಿತಿ ಕರಿ ಸ್ತುತಿ ಸುರ ಗುರು ಬೃಹಸ್ಪತಿ ತಣೆ ತೊ ಪರಿತ ಕಾಮಿ ಅಪುರಿ ತ್ಯಾಜಿ ಶಕ್ತಿ ತರಿ ಮಿ ಅಲ್ಪಮತಿ ಗಾಯಿನ ತೂಜಿ ಮತಿ
ಸುಗುಣ ರಹಿತ ದಿವ್ಯ ಧರಿ ಐಶ್ವರ್ಯ ತೂಜೆ ಸಗುಣ ರೂಪ ಭವ್ಯ ಧರಿ ತೂಜಿ ದೇವಂಸೆ ಗಡವಿ ಬಡವಿ ಮೌಡಿ ತ್ಯಾಂಚ ಹಸ್ತಿ ವಿಶ್ವ ಹೇ ವಸ್ತ ಪರಿವಾದ ಗಾಲಿ ಗೂಢ ಹೇ ಸೋನ ಜಾಣಿ
ತರುಣಿ ಅಸಮನಾಥ ಕಾಯ ಕೋಣ ತೆ ಶರೀರ ಉಪಾಯ ಕರಿಸಿ ಕಾಯ ಕಾಯ ಗೇವುನಿ ಆಧಾರ ನಿರ್ಮೇಣ ವಿಶ್ವ ತೂ ಹೇ ಧರಿ ಕೋಣ ತೆ ಔಜಾರ ಅಸಂಖ್ಯ ಪ್ರಶ್ನಾಂಸೆ ಕೋಣ ಮಾಹಿತ ಉತ್ತರ ಅತರ್ಕ ತವ ಐಶ್ವರ್ಯ ಓಳಕೆ ಕೋಣ ತೋ ನರ ತಣತು ಅಮಿ ಹೇ ಸರ್ವ ಮಣತಿ ತೆ ನಿರಕ್ಷರ
ಕಾಯಧರಿ ಮತ ಪ್ರಾಣಿ ಜನ್ಮ ಸತಿಲಕ ನಿರ್ಮೇಣ ವಿಶ್ವ ಕೋಣಿ ಅಮೃತ್ಯ ಶಕ್ತಿ ನಗುಕ ಕರ್ಣ ಕಾಯ ಸಾಧನ ಕಯ ನಾಯಚಿ ನಸ್ತಿಕಾ ಮೃತುಚಿ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಸಶೀ ವರದಾಯಕ
ವೈಷ್ಣವ ಶೈವ ಸಾಂಖ್ಯ ಯೋಗ ಇತ್ಯಾದಿ ಪಂಥ ಮಣತಿ ತೂಚ ಪರಮ ತತ್ವ ವೇದಾದಿ ಗ್ರಂಥ ವಿವಿಧ ಮಾರ್ಗ ಜಾರಿ ಅಸೆ ಏಕ ಶಿಲಕ್ಷ ಧವೆ ಪಡ ಕುಠೆ ಹಿ ಸಾಗರ ಕಡೆಚಿ ಜಲ
ನರ ಕರೋಟಿ ಪರಶು ಗಿರಿಶಾ ನಾಗ ನಂದಿ ಕಟ್ವಂಗ ಚರ್ಮ ಭಸ್ಮ ತೂಜಿ ಇತು ಕೀಶಿ ಬಂದಿ ಕೃಪಕಟಕ್ಷ ಪರಿ ತುದೇಸಿ ದೇವಾಯ ಸಮೃದ್ಧಿ ಭುಲೆ ನೈಹ ಭೋಗ ಮಗ್ನ ಜೋ ಆತ್ಮನಂದಿ
ಅಸ್ಥಿರ ಜಗ ಹೆ ಮಾಣೆ ಕೋಣಿ ಮಾಣೆ ತೆ ಸ್ಥಿರ ಮಾನಿತಿ ಕೋಣಿ ಕ್ಷಣೈಕ ಕೋಣಿ ಮಾತ್ರ ಅಮರ ಐಕುನ ಹೆ ಮುಡ ಮಾತಿ ಮೀ ಮತ ಮತಂತರ ತರಿಹಿ ಕರಿನ ಸ್ತುತಿ ತೂಜಿ ತೂವಾವಹರ
ಕೃಪಜ ತವ ತೇಜಾಚ ಅಗ್ನಿಮಯ ಶೂರಗೇಣಿ ಆಗಿಲ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಬ್ರಹ್ಮಾದೀಶನೆ ಕಾಲಿವರಚ ಕರ್ತಿ ಯತ್ನ ಅತಿ ಸಂವತವದಾಂಗ ಗೇಣ್ಯ ಮೇನ ಪರಮಣೂನಿ ಆಗಲೇ ತೂಲ ಸವಯ ಭಕ್ತಿ ನಮಗ ಸ್ವರೂಪ ದಾವಿಲೇ ತೂ ಸ್ವೈತ್ಯಾ ಕಿರಿದರ ತುಜಿ ಸೇವಾ ಜಾಯಿಲ ಕ ಶಿವಾಯ
ಮಹಿಮ ತವ ಭಕ್ತಿ ಚಾ ಅಸೆ ವಿಖ್ಯಾತ ಆನನಿ ದಶಾನನ ಶಿರಮಾಳ ಅರ್ಪಿತ ತವ ಶರಣಿ ವಿಳೆ ಸಹಜ ನಿರ್ವೈರಿ ರಾಜ್ಯ ತ್ಯಾತ್ರಿ ಸಜ ಯುದ್ಧ ಪರಿಸದಾ ಸ್ವಬಹುತೋ ಬಾರುಣಿ
ಕಲ ಪರಿದ ಸಹೋಯಿ ಉನ್ಮತ್ತ ಮಾನಮಯ ತಾ ರಾವಣ ಬಲವಾನ ಜಾಲ ಕೃಪಾ ತುಜಿ ಹೊತ ಬಳಕೌ ತುಜಿ ಪಾಹಿತ ವ ಕೈಲಾಸ ವನಾಲಾ ದಬಿಜಿರ ಪದಂಗುಷ್ಟ ದಾಡಿತು ನೀತ ಪತಳ
ಐಶ್ವರ ಸುರೋವರಾಂಸೆ ಪೀಕೆ ಪಡೆ ಜಪೂಡೆ ತ್ರಿಭುವನ ಜಿಂಕಣಾರ್ಯ ವೈಭವ ಬಾಣ ಸುರಸೆ ಸತೆ ಪರಿತು ದೇಯಿ ಸೇವ ಕನ್ನ ದಾನ ದೆ ನವಲ ತ್ಯಾತ ನಾಹಿ ಭಕ್ತ ತವ ತೋ ಹೆ ಜಾಣೆ ಸೇವಕನ ತುಜ ಕಮಿ ಕದಿ ತರಿ ಕಭಾಸೆ ವಶಚಿ ತ್ರಿಪುರಾರಿ ನಮ್ರ ತುಜ ಚರಣಿಜೆ
ಭಯಭೀತ ಸುರಸುರ ಕ್ಷಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಪಾವತ ಕರ್ಣ ಕೃಪತ್ಯವರ ಪ್ರಾಶಿವೀಶ ತು ಮಹೇಶ ತಮಳ ಜರಿ ಸಾಲ ಗೌಳ ತೂ ಜಾನ್ಯಾ ಕಳ ವಸನಜನ ಹಿತಾಸಿ ಚಾ ಶುಭೇ ಡಾಗ ಹೀತ್ಯಾ
ದನವ ದೇವ ಮಾನವ ಕೋಣಿ ಹಿ ಅಸು ಲಕ್ಷ ಶರಜ ಮದನಾಸೆ ಹೋತಿ ಕದೀನ ವಿಫಲ ಇತರ ಸಮತುಲಾ ಹಿ ಕರುಪಾಹ ತವಶ ನಮ ಶಿಶ ಹೋಯಿತೋ ನೀತ್ಯಾ ಸಾ ಜೀತೇಂದ್ರಿಯ ಪಾಶ
ತಂಡವ ತವ ಅದ್ಭುತ ತಾರಿಣ್ಯಾ ವಿಶ್ವ ಕರಿಸಿ ವಿಪರೀತ ತರಿ ಭಾಸೆ ನೃತ್ಯತೆ ಪರಿಣಾಮಿ ತರತರಿ ಪದಗಾತೆ ಪಡ್ಗಮಾಸ ಪೃಥ್ವಿ ಹತವರ್ಜಿತ ಗತಿ ಹಲವಿತಿ ತಾರಿ ಭೂಮಿ ಚಟತಡ ನನಿ ತವ ಡಳ ಮೈ ಸ್ವರ್ಗ ಹಿ ಸಮಜಲ ಕಶಿ ಅಜ್ಞಾ ದೈವಿಕಿ ಮಯ ತೂಜಿ
ರಜಸ ತರಾಂಗಣ ಆಕಾಶ ಗಂಗಾ ಪ್ರವಾಹಿ ಸಮಕೆ ಬಾಯಿ ಪೆಸಾಳೆ ದಿಸೆ ಬಿಂದು ಸಮಪರಿ ಕಿವ ಬಸತಿ ಪಸಮ ಸಾಗರ ವೇಷ್ಟಿ ತಮಹಿ ಅಗಮ್ಯ ತವರು ಪಾಚಿ ಅಶಿ ಹಿ ಕಲ್ಪನಾ ತುಡಿ
ತ್ರಿಪುರವದ ಸಾಠಿ ಕೇಲಿ ಪ್ರಚಂಡ ತಯಾರಿ ಉರ್ವಿತ ಕೆಲರ ಸೋಮ ಸಗಜಿ ಝರ ಸರದಿ ಬ್ರಹ್ಮಾದನು ಮೇರು ಶರ ಹರಿ ಕಟಟುಪನ ಸಾರ ಲೀಲ ತವ ಕೇವಳ ಹಿ
ಕಮಲ ಚರಣಿ ತವ ಪದ್ಮ ಸಹಸ್ರ ಘೇವುನ ಅರ್ಪಿಣ ಬಸೆ ಕರುಣ ಸಂಕಲ್ಪ ನಾರಾಯಣ ಪಡೆ ಜೇವ ಏಕ ಕಮಿ ವಾಹಿ ಸ್ವ ನೇತ್ರ ಕಾಡುನ ಸಾರ್ಥಕರಿ ಶ್ರೀ ಹರಿ ನಾವರ ಜೀವ ಲೋಚನ ಪೌನ ತೋರಹಿ ಭಕ್ತಿ ವರ ದೇಸಿ ಸುದರ್ಶನ ಧರು ನಿಮಗತೆ ಕರಿ ಕರಿ ತೋ ವಿಶ್ವ ರಕ್ಷಣ
ಆರಾಧಿತ ಅಧಿಷ್ಠಾತ ಯಜ್ಞ ಕರ್ಮ ಸಪುರುಷ ಮೇ ಫಳ ಯಜಮಾನ ಪರಿತೆ ಸುಪ್ತ ಸ್ಥಿತಿ ಕರೆಸಿದ ಜಾಗೃತ होत असा तू श्रुती विख्यात म्हणून करते कर्म सर्व जन जे सुशुद्ध
फळ देसी यज्ञाचे आसरा शरणागता ख्याती अशी तुझी जरी नष्ट केले दक्ष यज्ञा उपस्थित जरी तेथे ऋषी देव देवता केले सिद्ध होई भ्रष्ट अश्रद्ध यज्ञ करता
सुरपादी स्वकन्या पाहता प्रजा पिता होनी कामातूर करी हरिणी तिला आणि मग स्वतः मृग पाहे भूल बुबाला शिकविण दळा तेव्हा धम काहून त्याला धुरंधर तू हाती व्याध रूपे धावला स्मरशरत व तो कापे आज ही ब्रह्मा
करावी कीव कीती अल्लड युवतींची म्हणती पाहिल वेडा नट शर्दनानी विसरेले कशी उमा दग्ध केला तू क्षणी जजला मदन देवा धर पामोह पाशी
स्मशानी करसी क्रीडाची तपस्म तुले पुणी रुंडमाळ कळा ज्यांच्या पिशच संगी घेऊन अमंगल जरी हर भासे अज्ञास वरुणी सुमंगल सर्वदा तो तुई भक्ता वरदाई
कुंडुनी प्राण वायू चित्त काशी जय योगी डुंबुनी आनंद डोही रोमांचित शरीरी होनी अंतर्मुख अंतर्दृष्टी ने पाहती ज्योतिर्मय निराकार तत्व ते तुझी असशी
तुषित भास्कर धरणी तू तु गगन तो तुझी आत्मा जल तू नी तू पवन म्हणती एकची यात तव तत्व पंडित मात्र मायुष्य तत्व नसेची तू नसे जात
ऋग्यजुर अथर्व त्रिवेद हे व त्रिदेव जागृत सुप्त सुषुम्न मन स्थिती यतीन औमहे त्रिवर्ण तसेची हे त्रिभुवन उरे या सर्व व्यापून शिव ओंकार स्वरूप
भव शरुद्र उग्र भीम ईशान महेश पशुपती अशी आठ त्व नामे वर्णिती वेद हरिक नाम या तव श्रुतींचा असे संचार तुझ्या तेज रूपाला माझा असो नमस्कार
प्रणाम तुला तू दूर निकटा तुला प्रणाम प्रणाम तुला तू सूक्ष्म विशाला तुला प्रणाम प्रणाम तुला तू सान वरिष्ठा तुला प्रणाम प्रणाम मोक्ष रूपा
निराकारी शिवा तुला हे नमन
विकल मन हे माझे नावरे आवरिता सकल गुण ते तुझे वर्णवे नावरणिता पाहुणे भक्ती माझी दिव्य तू केली कृपा वदविली मम मुखे रम्य ही काव्य पूजा
श्रवणी कृष्ण मेरू सागरी केली शाई मोडनी कल्पतरु सज्ज केली लेखणी अवनी भोई सपाट पत्र समान केली एकत्र अफाट सामग्री जमविली लिव जरी मग बसे सर्वदा श्री सरस्वती शक्यन वर्णुती ही महिषात महती
दानव देव मुनी पूजती चंद्र मौली उडत्या निरुणाचे वर्णी रे महाग्रंथी वृत्तबद्ध भरत्यात पुष्प दंते घातली रसुनी ही सुमधुर काव्यमय पुष्पांजली
पठण पवित्र स्तोत्र केले जर हर दिनी एक शुद्ध चित्ते संशय यात नाही शिवलोक घडे वास रुद्र समान निश्चिती मे जगे बहुधन आयुष्य कीर्ती संतती
शिवा शिवाय न देव महिम न समना स्तुती अघोरा समना मंत्र न श्रेष्ठ तत्व गुरुनी
दिशदान तीर्थाटन तप याग नर्जन सर्व कलावनी पण मोठी महिम न पठन
कृष्णदंत नामे केला गंधर्व नृप होऊन शशीधर शंकराचा भक्त परम निसीम कृष्ण होत सांब कोपे करीतो शिव अर्चना रसुनी गाई मग हे महिम दिव्य महान
मेळविणा स्वर्ग मोक्ष देवादी कांसमान जुळवण कर स्तोत्र केले जर हे पठन घडेल शिव समीप नित्यवास निशवण किन्नर गानाचे पुष्पदंताचे वचन
असे समाप्त हे स्तोत्र गंधर्वे जे गाईले मनोहरी महादेव महात्म्य जात वर्णिले
कवि पूजा स्वर्प रुजू केली ही शिव चरणी प्रसन्न होतो शंभो सर्वजन हित करी
तुझे तत्व न मी जाणे महिमा रूप गुण जसाही तू तुला माझे शिव त्रिवार वंदन
म्हणे हे सूत्र जनर एक दोन व तेंदा पापमुक्त करे वास शिव लोकी तो सर्वदा
निघाले जे मुखातून पुष्प दंताच्या मधुर पापहर हर प्रिय महास्तोत्र मनोहर म्हणता एक चित्ते पाठ करून सुस्वर प्रसन्न होई सत्वर महादेव महेश्वर
इति श्री पुष्पंत प्रजित श्री शुभ स्तोत्र नमः समाप्त श्री शिवार्पणमस्तु.